द्रौपदी स्वयंवराच्या नंतर धृतराष्ट्राच्या निमंत्रणावरून पांडव परत हस्तिनापूरला गेले. त्यांचं यथोचित स्वागत तिथं झालं. धृतराष्ट्रांनी आणि भीष्मांनी पांडवांना बोलवून घेतलं आणि धृतराष्ट्राने प्रस्ताव ठेवला की अर्ध राज्य तुम्ही प्राप्त करून घ्या आणि खांडवनाकडे जा. तिथं तुम्ही निर्भय होऊन राहा. माझे मुलगे दर्पानी अहंकाराने भरलेले आहेत. माझ्या आज्ञेचं ते नेहमीच पालन करतील असं सांगता येत नाही. परत संघर्ष होऊ नये म्हणून तुम्हाला मी अर्ध राज्य देतो. अशा प्रकारचं वनाचं अर्ध राज्य पांडवांच्या पदरी पडलं. पांडवांनी धृतराष्ट्राची ती आज्ञा मान्य केली. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर होते. खांडव प्रस्थाला पोहोचल्यानंतर तिथं त्यांनी शांती कर्म केलं. व्यास मुनींना बोलून घेतलं. नगर रचनेसंबंधीचा आराखडा तयार केला आणि द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने आहेर म्हणून आणि द्रुपदांनी शंडाव म्हणून जी प्रचंड रक्कम दिलेली होती त्या रकमेतून एक उत्तम असं मेडल तिथं निर्माण केलं. त्याचं नाव इंद्रप्रस्थ असं ठेवलं गेलं. काही काळ तिथं राहून श्रीकृष्ण बलरामांसह द्वारकेला परत गेले. पाचही बंधूंची द्रौपदी ही एकटी पत्नी असं ठरल्यामुळं द्रौपदीवरून त्यांच्यामध्ये कुठेही विवाद होऊ नयेत म्हणून काही नियम ठरवून देण्यात आले आणि नारदांच्या समक्ष पांडवांनी ते मान्य केले. पण एकदा गोधनाचं रक्षण करण्याच्या निमित्ताने युधिष्ठिरांनी पांचाली एकांतात बसलेले असताना अर्जुनाला तिथे दृश्य ठेवलेलं होतं ते घेण्यासाठी म्हणून नाईलाजानी जावं लागलं. आपल्याकडून नियमाचा भंग झाला असं अर्जुनाच्याही लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी ज्या काही अटी ठरलेल्या होत्या त्याप्रमाणे 12 वर्षाकरता वनवासासाठी अर्जुन बाहेर पडला. तिथपर्यंत आपण मागच्या वेळेला आणलेलो होतो. या वनसंचारामध्ये अनेक नवीन नवीन प्रांतामध्ये अर्जुन भटकशी करत राहिला. अनेक तीर्थांची देखील यात्रा अर्जुनाने केली आणि शेवटच्या टप्प्यावर प्रभास क्षेत्रामध्ये अर्जुन आला तेव्हा द्वारकेमध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णांना गुप्तचरांकडून ही बातमी कळली की वनसंचाराकरता बाहेर पडलेला अर्जुन प्रभास क्षेत्रामध्ये आलेला आहे. श्रीकृष्ण त्वरित आपल्या प्रिय सख्याला भेटण्यासाठी म्हणून प्रभास क्षेत्री गेले. अर्जुनाने तीर्थाचरणाचं कारण भगवंतांना सांगितलं आणि त्या क्षेत्रात फेरफटका मारून ते दोघं रैवतच पर्वतावर गेले. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या बरोबरच राहायचं असं ठरवलेलं होतं. श्रीकृष्णांच्या आज्ञेने श्रीकृष्णांच्या सेवकांनी तो सगळा भाग सजवला. तिथं उत्तम सुख सोयी केल्या. भोजनाची अतिउत्तम अशी व्यवस्था केली. सुंदर शय्या निर्माण केलेल्या होत्या आणि त्यावर पडल्या पडल्या तीर्थाटनातले अनेक अनुभव भगवान श्रीकृष्णांना अर्जुन सांगू लागला. त्यांच्यामध्ये खूप प्रकाराने हितगुज होऊ लागलं. असे एकदा प्रातःकाळी भगवान श्रीकृष्णांच्या योजनेप्रमाणे मधुर गीत विनयचा झंकार स्तुती मंगल पाठ असं चालू असताना श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून आवश्यक तुम्ही सकाळची कर्म उरकून भगवंतांच्या सुवर्ण रथावर बसून दोघेही द्वारकेमध्ये गेले. श्रीकृष्णांच्या योजनेच्या अनुसार द्वारका नगरीमध्ये देखील अर्जुनाचं अतिभव्य असं स्वागत झालं. अर्जुन हा अत्यंत यशमान कीर्तिमान म्हणून सगळीकडं दिगंत कीर्ती त्याला लाभलेली होती. त्याच्या प्रतापाच्या कथा त्याच्या रूपाबद्दलच आकर्षण जवळपास श्रीकृष्णांसारखा तो दिला जातो. अतिशय शीलवान बलवान वीर्यवान म्हणून त्याची ख्याती होती. तो प्रतिभायुक्त आहे. शस्त्रास्त्र चालवण्यात देखील प्रतिभायुक्त आहे आणि एरवीच्या जीवनामध्ये देखील प्रतिभायुक्त आहे अशी त्याची ख्याती पसरलेली होती. त्यामुळं अर्जुनाला पाहण्यासाठी म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या गच्चीमध्ये अक्षरशः गर्दी केली. भगवंत स्वतः अत्यंत लावण्य संपन्न असे होते आणि अर्जुन देखील भगवंतांसारखा लावण्य संपन्न होता. दोघांचं स्वरूप अत्यंत लक्षवेधक असं सर्वांना भाषण होत असत. मुख्य मार्गावर देखील खूप मोठी गर्दी अर्जुनाला पाहण्यासाठी म्हणून झालेली होती. अर्जुनाचा मोठा सत्कार द्वारकेमध्ये केला गेला. अर्जुनाने देखील जे सर्व वंदनीय यादव पुरुष होते त्यांना प्रणाम केला आणि यदुकुळातल्या देखील सर्वांनी वीरश्रेष्ठ अशा अर्जुनाचा यथोचित सन्मान केला. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या रमणीय भवनामध्ये प्रवेश केला आणि श्रीकृष्णांच्या भवनामध्ये कित्येक दिवस अर्जुनाचा निवास होता. ज्यावेळेला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे जे संबंध होते ते भावाचे, मित्राचे, सख्याचे, त्याच्याही पुढे जाऊन देव आणि भक्ताचे अशा सर्व पातळीवर निर्माण झाले. दोघं एकमेकांशी मस्ती करत असत, हास्य विनोद करत असत, गमतीने कुस्ती खेळत असत, भगवंतांना बाजूला काढून भगवंतांच्या मंचावर मंचकावर झोपण्याचा अर्जुन आग्रह धरत असे. भगवंत अर्जुनाचे सगळे हस्तपूर्वक होते. मोठा आनंदात असा काळ त्यांचा गेला. असेच काही दिवस लोटल्यानंतर रेवत पर्वतावर एक मोठा उत्सव होणार होता. त्या पर्वतावर अनेक सुंदर प्रासाद बांधलेले, सर्वत्र उत्तम सजावट करण्यात आली आणि यादव कुलीन सर्व कुमार वस्त्रभूषणांनी सजून तिथे एकत्र येऊ लागले. गीत, वाद्य, नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम चालू होते. शेकडो स्त्री पुरुष आपल्या आपल्या वाहनांनी त्या ठिकाणी येऊन पोहोचले. स्वतः बलराम देखील रेवतीसह त्या ठिकाणी आले. अक्रूर, सारण, गज, सात्यकी, कृतवर्मा असे अनेक यादववीर देखील त्या उत्सवामध्ये सहभागी झाले. अत्यंत अद्भुत, विचित्र, कुतूहलपूर्ण अशा या उत्सवामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि सखा अर्जुन सदा सर्व काळ एकत्र होते. ते एकत्रच राहत असत, एकत्रच फिरत असत, एकत्रच जेवत असत. एकदा भगवंतांची धाकटी भजनी वसुदेवाची सुंदर पुत्री सुभद्रा आपल्या सख्यांसह श्रृंगार करून तिथून जाताना अर्जुनाने पाहिली. अर्जुन तिला पाहता क्षणी एक प्रकारे मोहित झाला. तिचं सौंदर्य आणि अत्यंत मुग्ध झाला आणि सुभद्रेचं चिंतन त्याच्या चिंता चित्तामध्ये घोळायला सुरुवात झाली. भगवंतांनी अर्जुनाची ही मनोदशा जाणली आणि महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की पुरुषोत्तमांनी पार्थाला स्मितपूर्वक म्हटलं की तू वनचर असून वनामध्ये देखील तुझं मन कामाने मोहित झालेलं आम्ही पाहतो आहोत. त्याच्यावर श्रीकृष्ण म्हणाले की तुझं हे जे कामाने मोहित झालेलं मन आहे त्याला कारण माझी ही सख्खी बहीण सुभद्रा असावी असं मला वाटत. ही माझी धाकटी भगिनी आहे, माझ्या पित्याची फार लाडकी आहे. जर तुझा विचार तिच्याशी विवाह करण्याचा असेल तर मी स्वतः वसुदेवांशी बोलली. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणायला लागला की वसुदेवांची पुत्री वासुदेवाची धाकटी बहीण आणि अशी अनुपम रूप सौंदर्य लाभलेली अशी स्त्री कोणाचं मन मोहून घेणार नाही. माझी तू म्हणतोस त्याची खरंच दशा झाली तरी ती तुझी बहीण जर माझी राजी होईल तर माझा मनोरथ पूर्ण होईल असं मी तुला सांगतो. अर्जुन पुढे म्हणतो की तिच्या प्राप्तीचा उपाय काय ते तुम्ही मला सांगा. जे काही करणं शक्य असेल ते सर्व मी करीन. या दोघा प्रिय मित्रांचा हा संवाद सतत चालू राहिला. श्रीकृष्णांनी म्हटलं की क्षत्रियांच्या विवाहाचा स्वयंवर हा एक प्रकार निश्चितपणाने आहे पण तो भरवशाचा नाही. ही तुला माय झाले कशावरून असं असल्यामुळं बलपूर्वक कन्येचं हरण करणं हाही क्षत्रियांमध्ये विवाहाचा एक प्रकार मानला जातो. आणि तू शूर आहे तुझ्यासारख्या शूरवीर क्षत्रियांसाठी हा मार्ग उत्तम आहे असं मला वाटतं. तू माझ्या या कल्याणमयी भगिनीला बलपूर्वक हरण करून घेऊन जा. श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणाले याच एक उघडउघड कारण असं होतं की आपली अत्यंत लाडकी अशी भगिनी आपल्या प्रिय मित्राची पत्नी म्हणून जर झाली तर श्रीकृष्णांना ते हवं होत. जो अत्यंत बलसंपन्न आहे शीलवान आहे मर्यादेमध्ये राहणारे आहेत धर्म संस्थापनेला उपयोगी असा आहे. शिवाय पांडवांच्या पाठीशी उभं राहायचं असं फार मनोमन पूर्वीपासून ठरवलेलं पांडवांवर होणारे अन्याय पाहून आणि ज्या धर्मपूर्वक पांडव त्याला तोंड देत होते तेही पाहून श्रीकृष्णांनी मनोमन असं ठरवलेलं होतं की यांच्याशी सत्य झालं पाहिजे आणि ती गोष्ट द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने जुळून आली. त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी भगवंतांना श्रीकृष्णांनी पांडवांना खूप मोठी मदतही केलेली होती. राज्य उभारून देण्यापर्यंतची सगळी मदत श्रीकृष्णांनी केलेली होती. पांडवांचा पराक्रम आणि अर्जुनाचा पराक्रम देखील जो केवळ ऐकीव होता आतापर्यंत तो विवाहाच्या निमित्ताने ज्या वेषाने भीम आणि अर्जुन हे दोघं सर्व क्षत्रियांशी लढले ते पाहून त्यांनी मनोमन असं ठरवलेलं होतं की आपलं जे धर्म संस्थापनेचं कार्य आहे त्या कार्यासाठी यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं. या विवाहामुळं श्रीकृष्णांनी मनात योजलेल्या या सर्व गोष्टींना केवळ श्रीकृष्णांचंच नव्हे तर यादव सत्तेचं देखील पाठबळ मिळेल अशा प्रकारे श्रीकृष्णांचं धोरण होतं. श्रीकृष्णांकरता म्हणून यादवांनी पांडवांना पाठिंबा देणं निराळं आणि यादवांची एखादी कन्या पांडवांच्या घरात आहे या नातेसंबंधांमुळं दृढ नातेसंबंधांमुळं पाठिंबा देणं निराळं तसे कायमचे नातेसंबंध घडून यावे असं श्रीकृष्णांना वाटत होत. भगवंतांच्या धर्म संस्थापनेच्या कार्यामध्ये अर्जुन हा अत्यंत महत्वाचा होता. बाकी सर्व पांडव भगवंतांना तितकेच जरी प्रिय असले तरी देखील त्या पात्रांमध्ये देखील अर्जुन हा विशेष प्रिय होता. याच कारण अर्जुन हा धनुर्वीर होता. कोणत्याही युद्ध प्रकारामध्ये एकमेकांना भिडून युद्ध करणं याच्यापेक्षा दुरून युद्ध करणं आणि तेही अत्यंत तेजस्वीपणे पराक्रमी अशा पद्धतीने करणं याच्यामध्ये बोलून मारणारा जो असतो तो महत्वाचा समजला जातो. आणि अर्जुनासारख्या धनुर्धराचा हात धरणारा, इतकी कला संपादन करणारा असा कोणीही धनुर्धर त्या काळामध्ये आर्यावर्तामध्ये नव्हता. अर्जुनाच्या या सामर्थ्याला देखील अतिशय लहानपणापासून त्याच धनुर्विद्येवर असणार प्रेम, त्याची एकाग्रता, हातात शस्त्र असताना देखील त्या संयमानी शस्त्र चालवण्याची भूमिका योद्ध्याकडे असणं आवश्यक आहे तशा प्रकारचा संयम, या गोष्टी मोठ्या मोठ्यांना देखील आकर्षित करून घेत असत. अर्जुन त्या काळामध्ये अत्यंत जबरदस्त असा धनुर्धारी असण्याचं एक कारण त्याच्या शारीरिक रचनेमध्ये होत. अर्जुनाचा उल्लेख भगवंत महाबाहो असं करतात आणि महाभारतामध्ये अनेक ठिकाणी महाबाहो असं अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाचे दोन्ही खांदे हे सामान्यत शरीर रचनेपेक्षा जास्त रुंद असे होते, त्यामुळे धनुष्य चालवताना प्रत्यक्षात ताणल्यानंतर जो काही ताण पडत असेल, खांद्यामध्ये अंतर असल्यामुळे प्रत्यक्षात इतरांपेक्षा कितीतरी जास्त ताणली जात असेल, त्यामुळे अर्थातच सुटणाऱ्या बाणाचा वेग देखील विलक्षण असेल. जसं भगवान श्रीराम अशा करता त्या काळातले अलौकिक धनुर्धर आणि सर्व काळातले अलौकिक धनुर्धर होते की ते अजानुबाहू होते. दोन हातांमध्ये इतकं दूरचं अंतर होत, बोह्यापर्यंत त्यांचे हात असल्यामुळं त्यामुळे त्यांनी सोडलेल्या बाणाला अति विलक्षण असं सामर्थ्य प्राप्त व्हायचं. अर्जुनाच्या खांद्यांमुळे हे सामर्थ्य लाभलेलं होतं. त्यामुळे जो उत्तम धनुर्धर आहे तो युद्धामध्ये जास्त महत्वाचा. तसंच अर्जुनाची भगवंतांवर भक्ती देखील होती. तो सखाही होता, भक्तही होता, अति विश्वास ठेवणारा भगवंतांवर असा पहिल्यापासून होता. म्हणून यादव सत्तेचं पाठबळ ही एक गोष्ट जरी असली तरी त्याच्या बरोबरीने अर्जुनावरचं विशेष प्रेम हेही एक कारण होत. केवळ राजकारण याकरता हा विवाह भगवंत घडून आणू पाहत होते असं नाही, मात्र थोडीशी त्याही विचाराची बाजू भगवंतांनी अर्जुनाला हे सुचवण्याकरता म्हणत होती. कारण बलरामांच्या मनामध्ये सुभद्रेचा विवाह दुर्योधनाशी व्हावा असं होतं. दुर्योधन हा बलरामांकडे कदा युद्ध शिकलेला होता आणि तो त्यांचा एक प्रकारे सामर्थ्यामुळे प्रिय शिष्य होता. सबंध महाभारतामध्ये दुर्योधनासारखा मनस्वी असा दुसरा कोणीही पुरुष नव्हता. अतिशय आत्मविश्वास, आपल्या शक्तीवर असणारा दुर्दम्य असा विश्वास आणि तेवढंच बाहुबळ दुर्योधनाला लाभलेलं होतं. आणि कदा युद्धातील दुर्योधनाची चपळाई देखील फार मोठी होती. दुर्योधनाला देखील तेच कुळ लाभलेलं होतं जे अर्जुनाचं होतं तेच. त्यामुळे अतिशय चांगल्या कुळामध्ये आपली भगिनी जाईल असा बलरामांचा विचार होता. मात्र अधिकृतरित्या ही गोष्ट अजून पुढे आलेली नव्हती. भगवान श्रीकृष्णांना मात्र हे मानत होत. असं सर्व असल्यामुळे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की स्वयंवर हा जरी एक प्रकार असला क्षत्रियांच्या विवाहाचा, तरी देखील तो तसा प्रदोषाचा नाही. तू सुद्धा बलपूर्वकच घेऊन जाण्याचे झाला. आणि कृष्ण आणि अर्जुन दोघांनीही एकूणच या विवाह कर्तव्याचा निश्चय केला आणि कृष्णाने अजून एक गोष्ट केली, ते म्हणजे वनवासाकरता म्हणून बाहेर पडलेल्या अर्जुनाला विवाहाची संमती वडील भावाकडून मिळाली म्हणून एक शीघ्र गतीने जाणारा दूत पाठवून युधिष्ठिराच्या कानावर ही सगळी गोष्ट गुप्तपणाने घातली आणि युधिष्ठिराची संमती देखील मिळाली. युधिष्ठिरा बरोबरच पांचाली असताना अर्जुन तिथे आला आणि नियमभंग झाला म्हणून अर्जुनाने आपण म्हणून वनवास पत्करलेला होता त्याचा एक सण युधिष्ठिराच्या मनामध्ये होता की नियम पाळणाऱ्या आपल्या बंधूंनी खरंच 12 वर्षाचा वनवास पत्करला त्यामुळे युधिष्ठिराने देखील या विवाहाला अत्यंत आनंदाने अशी संमती दिली. युधिष्ठिराची अनुज्ञा प्राप्त झाल्यानंतर एके दिवशी सुभद्रा दैवत पर्वतावर गेलेली आहे असं जाणून अर्जुनाने श्रीकृष्णांशी विचार विनिमय केला. श्रीकृष्णांनी एक योजना बनवली आणि सुभद्रेला पळवून नेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अनुमती देखील दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेने श्रीकृष्णांचा सारथी दारुका श्रीकृष्णांचा सुवर्ण रथ तयार करून ठेवलेला होता त्याच्यात भरपूर शस्त्र देखील ठेवून दिलेली होती आणि अत्यंत उत्तमातले उत्तम असे अश्व देखील त्या रथाला जोडून तयार होते. अर्जुन शस्त्र सज्ज होऊन मृगया करण्याच्या दिशाने त्याच रथात बसून रैवत पर्वतावर आला आणि सुभद्रा या रैवत पर्वताची आणि देवांची पूजा करून ब्राह्मणांकडे स्वस्ती वाचन करून पर्वताची परिक्रमा पूर्ण करून द्वारकेकडे परत जायला निघालेली होती. सुभद्रेला सांगल्याबरोबर अर्जुन पुढे झाला त्यांनी बलपूर्वक तिला रथावर चढवलं आणि श्रीकृष्णांचा सुवर्णमय रथ घेऊन या इंद्रप्रस्थ नगरीकडे प्रस्थान केलं. सुभद्रेचं हरण झालेलं पाहून जवळ जे सैनिक होते ते आरडाओरडा करत द्वारकेमध्ये परत पोहोचले आणि सुधर्मा सभेत जाऊन त्यांनी सभापालाला सगळा वृत्तांत निवेदन केला. सभापालांनी नगारा वाजवला सर्वांना सूचना दिली आणि भोज कृष्ण अंधक वंशीय सर्व यादव वीर सभोपाजूने तिथे धावत आले. सगळे आसनस्थ झाल्यावर सभापालांनी अर्जुनाने केलेलं कृत्य सांगितलं. ज्या अर्जुनाला इतकी आदरपूर्वक वागणूक सर्वांनी मिळवून दिली त्या अर्जुनाने तिथली राजकुमारी पळवून न्यावी ही बातमी ऐकून सगळे सुन्न होऊन गेले पण नंतर त्यांची शुद्धता वाढायला लागली. सर्वजण नरक सोडा शस्त्र आणा असा कोलाहल करायला लागले. एकूणच धावाधाव पाहून बलराम बोलाले आणि म्हणाले की तुम्ही सगळी गडबड करत आहात पण तुम्ही पाहिलं का की तुमची ही सगळी धावाधाव आणि गडबड हा इथं श्रीकृष्ण स्वस्थ बसून पाहतो आहे. त्याचा अभिप्राय आपण प्रथम जाणला पाहिजे. तुम्ही एवढे क्रुद्ध झालेले आहात त्याला काही माहिती आहे का हे आपण पाहू. त्याच मत काय आहे हेही आपण पाहणं आवश्यक आहे. प्रथम परम बुद्धिमान श्रीकृष्णाने आपला अभिप्राय घडलेल्या घटनेवर सांगावा आणि श्रीकृष्णांना उचित वाटेल असं आचरण सर्वांनी मिळून करावं. बलराम अशा विचारत होते की यांनीच त्याला आणला त्याचं एवढं आदरातिथ्य केलं जेवढं भयंकर कृत्य याच्या हातून घडलेलं आहे त्यामुळं याच्यावरच जबाबदारी सोपवावी. एक प्रकारचा वेगळा कलह निर्माण होतो आहे सर्व यादव जी हे सगळं बलरामांचं भाषण ऐकून शांत झाले आणि बलराम श्रीकृष्णांना म्हणायला लागले की हे जनार्दना तू मौन धारण करून बसलेला आहेस, ते काय हे समजत नाहीये. तुझ्या संतोषासाठी तर आम्ही अर्जुनाचा एवढा सत्कार केला, तू त्याचा प्रियजन आहेस, तुझ्याकरता आम्ही हे सगळं केलं आणि तो मात्र खोट्या बुद्धीच्या फुलांना त्या सत्काराला पात्र नव्हता हे आता समजत आहे. त्यांनी एकूण यादव वंशीयांचा आणि आमचा अपमान केलेला आहे आणि हा तुझा देखील अनादर आहे. बलपूर्वक सुभद्रेचं जे अपहरण झालेलं आहे तर ते आपल्या एकूण सत्तेलाच दिलं गेलेलं आव्हान आहे असं मी मानतो. अर्जुनाचा हा अन्याय मला तरी असह्य आहे. मी एकटाच जाऊन अर्जुन आणि सर्व गुरुकुलांच्या वीरांना मारावं असं मला वाटत आहे. सगळे यादवीर बलरामांचं अनुमोदन करायला लागले. यावर श्रीकृष्णांनी जे भाषण केलं ते मोठं लक्षणीय आहे. ते भाषण आपण एक भजन विलास दादा सांगतील इथं करूया आणि नंतर पुढची कथा पाहूया. भज मन गोविंद गोपाला, भज मन गोविंद गोपाला, गोविंद गोपाला गोपाला.
Thank you. Govinda Bolo Hari Gopala Bolo
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 Govinda Bolo Hari Gopala
Govinda Gopala Gopala
Govinda Gopala Gopala
Govinda Gopala Gopala
भगवानी भगवंतांनी त्या संसदेमध्ये मोठं धर्म चालवलं असं भाषण केलं. त्यांचा युक्तिवाद आणि प्रभाव आणि वाणीचं सामर्थ्य हे मोठं अद्भुत असं आहे. भगवान म्हणाले की निद्रा विजयी अर्जुनाने यादव कुलाचा अपमान केलेला नाही, तर अशा प्रकारची गोष्ट करून त्यांनी आपल्या कुलाचा एक प्रकारे सन्मानच केलेला आहे असं मला वाटतं. याच कारण सुरू आणि यादव वंशाचे संबंध या विवाहामुळे जोडले जाणार आहेत. पूर्वी यदु आणि पुरु या ययातीच्या दोन मुलांमुळं या दोन ब्रँचेस सुरू झाल्या आणि यदूच्या मुलांना राज्य न मिळाल्यामुळं आणि ते वनवासी झाल्यामुळं आणि पुरु कायम सत्ताधीश म्हणून राहिल्यामुळं यांचे संबंध नेहमीचे दुरावलेले असे होते. यादव सामर्थ्यवान झाल्यामुळं केवळ पुरुंकडे परत यदूंची मुलगी जाते आहे ही माझ्या मते सर्वात चांगली गोष्ट आहे असं भगवंत म्हणाले. पुरुवंशीयांचा पराक्रम प्रसिद्ध आहे आणि यदुवंशीयांनी देखील पराक्रमानेच हे साम्राज्य असा निर्माण केलेला आहे. पांडुपुत्र अर्जुन स्वतः अत्यंत पराक्रमी देखील आहे आणि त्याला माहित आहे की कन्या मागायची तर एक असाही प्रकार असू शकतो की धन देऊन कन्या मागायची. आम्ही धनाचे लोभी नाही, त्यामुळं हा मार्ग अर्जुनाजवळ बंद होता. पण स्वयंवरात कन्या जर प्राप्त करायची असेल तर स्वयंवरामध्ये ती विशिष्ट पुरुषालाच माळ घालेल असा कोणताही नियम नसतो, त्यामुळं तेही अग्राह्यच आहे. बर वीर पुरुष असहाय्य होऊन केवळ प्रतीक्षेमध्ये बसून राहील हे त्याच्या वीरत्वाला शोभणार नाही. माझं असं मत आहे की कुंती कुमारांनी हे सर्व दोष लक्षात घेतलेले आहेत आणि म्हणूनच क्षत्रिय धर्मानुसारच बलपूर्वक त्यांनी माझ्या भगिनीचं अपहरण केलं. अर्जुनाची भूमिका आणि त्या भूमिकेच्या मागचा संभाव्य धर्मविचार अशा प्रकारे भगवंतांनी स्पष्ट केला आणि सुभद्रा आणि अर्जुन यांचे संबंध येणं हे खूप उचित आहे असं भगवंत सांगायला लागले. भगवंत असं म्हणायला लागले की सुभद्रा ही यशस्विनी आहे, रूपवती आहे आणि कुंतीपुत्र अर्जुन देखील तसाच यशस्वी आहे, वीर आहे, पराक्रमी आहे आणि तो पराक्रमी आहे म्हणून तर त्यांनी बलपूर्वक सुभद्रेचं पदाहरण केलं, बलपूर्वक हरण केलं. महाराज भरत तसंच महायशस्वी शंतनूच्या काळात ज्याचा जन्म झालेला आहे, जो कुंतीभोज कुमारी कुंतीचा पुत्र आहे. त्या अर्जुनाला खरंच त्यांनी एवढी एक गोष्ट केली याचा राग जर विसरला तर आपला संबंधी करू इच्छिणार नाही असा या आर्यावर्तात असा कोण आहे. भगवंत अर्जुनाच्या पराक्रमाचा गौरव करायला लागले आणि त्याला जिंकणं कसं अशक्य आहे हे सर्वांना त्यांनी पटवलं. आणि असंही सांगितलं जर तुम्ही हरलात तर आतापर्यंत मिळवलेलं यश सगळं तुम्हाला मिळेल. संपूर्ण लोकांमध्ये भगदेवाच्या नेत्रांचा नाश करणाऱ्या विरूपाक्ष भगवान रुद्राला सोडून शंकरांना सोडून मला असं दिसत नाही की कोणी संग्रामात बलपूर्वक अर्जुनाला जिंकू शकेल. भगवंत म्हणायला लागले की मी देखील त्याला जिंकेन असं मला वाटत नाही. शिवाय अर्जुनाजवळ माझं सुप्रसिद्ध रथ आहे, घोडे आहेत, शस्त्र माझीच शस्त्रास्त्र त्याच्या रथावर ऐकीच आहेत. माझ्यापाशीच आता शस्त्र नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि तो अत्यंत शीघ्रतेने शस्त्र चालवणारा योद्धा आहे. प्रसन्नतापूर्वक जाणं आणि समजूत घालून त्याला परत घेऊन येणं हे श्रेयस्कराचं असं माझं मत आहे. जर बलपूर्वक तुम्हाला जिंकून अर्जुन स्वतःच्या नगराला निघून जाईल तर तुमचं यश नष्ट होईल. आपले जे संबंध आहेत एका पराक्रमी कुळाशी तेही तितकेसे राहणार नाही. उलट त्याची समजावणी करून त्याला जर परत घेऊन आपण येऊ शकलो तर आपला याच्यामध्ये कोणताही पराजय नाही आणि संबंध निर्माण होण्यामध्ये सर्व अंगाने यादव कुलाचं देखील सुचक आहे. भगवान श्रीकृष्णांच्या या चतुर भाषणावर कोणाला उत्तर सुटेना आणि भाषणाचा प्रभाव देखील तात्काळ दिसून आला. आवेशाने उठून उभे राहिलेले सगळे योद्धे भगवंताचं हे गंभीर बोलणं ऐकून आपल्या आपल्या जागी बसून राहिले. कोणाला काही बोलण्यासारखं उरलं नाही. वक्तृत्व कसं असावं हे भगवंताच्या अनेक ठिकाणच्या भाषणातून महाभारतामध्ये भगवान व्यासांनी फार परिणामकारक रीतीने सांगितलेलं आहे. त्याच्यातलं एक वक्तृत्व म्हणून या भाषणाकडे पाहिलं जात. महाभारतकारांनी अर्ध्याच श्लोकामध्ये त्याच्यानंतर असं सांगितलं की वासुदेवाचं हे भाषण ऐकून यादवांनी तो म्हणतो त्याप्रमाणे केलं. युद्धाची भाषा करणारे बलराम उलट पुढाकार घेऊन युधिष्ठिराची लग्नात संमती मिळवण्यासाठी म्हणून गेले. यादवांच्या अनुरोधावरून अर्जुन द्वारकेला परत आला. द्वारकेतच सुभद्रेशी अर्जुनाचा परत विवाह करण्यात आला. एक वर्षाहून थोडा अधिक काळ अर्जुनाला तिथं घेऊन देण्यात आलं. त्याचा खूप मोठा आदर सत्कार केला गेला. यथेच्छ विहार करून द्वारकेमध्ये राहून यादवांकडे पूजित होऊन अर्जुन सुभद्रेसह पुष्कर तीर्थाला गेला. तिथं वनवासाचा उर्वरित काळ अर्जुनाने व्यतीत केला. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जुन सुभद्रेसह खांडव प्रस्थाला परत गेला. सर्वात मोठी अडचण म्हणजे द्रौपदी समोर सुभद्रेला कशा पद्धतीने उभी करणार ही होती. भगवंतांची भगिनी असलेली सुभद्रा तिने अत्यंत नम्रतेने द्रौपदीला आपण घेऊन जाऊन वंदन केलं. मी आपली नाती आहे अशी आपली स्वतःची ओळख तिने करून दिली. द्रौपदी अत्यंत बुद्धिमान, प्रसंगाशी जुळून घेणारी, तिने सुभद्रेला अत्यंत प्रेमपूर्वक आलिंगन दिलं आणि तुझ्या प्रिय पतीला जगामध्ये कोणीही शत्रू नसो असे उद्गार काढले. सुभद्रेने आपल्या विनयाने द्रौपदीच आणि सर्वांचंच मन एकूण जिंकून घेतलं. अर्जुन इंद्रप्रस्थाला पोहोचल्याचं कळल्यावर श्रीकृष्ण आपल्या भावांसह मुलांसह विशाल सेना घेऊन इंद्रप्रस्थाला आले. युधिष्ठिराला ही वार्ता कळल्यानंतर त्यांनी नकुल सहदेवांना भगवंतांच्या स्वागतासाठी म्हणून पाठवलं. श्रीकृष्णांचं यथोचित स्वागत करून त्यांनी त्यांना नगरात आणलं. सारं इंद्रप्रस्थ नगर उत्तम रीतीने शृंगारण्यात आलेलं होतं. राजप्रासादावर युधिष्ठिरांनी आणि सर्वांनी यादवगिरांचं अतिशय भव्य असं स्वागत केलं. श्रीकृष्णांनी अनेक प्रकारची रत्न आणि अन्य कोट्यावधीची संपत्ती या विवाहाच्या निमित्त केली. परत एकदा पांडवांना अर्पण केली. अर्जुन सुभद्रा विवाह प्रसंगी ही त्यांची राहिलेली होती असं सांगितलं. महाभारतकार सांगतात की पांडव धर्मराज्य स्थापण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यासाठी म्हणून संपत्तीची गरज होती. ती ओळखून वारंवार भगवंतांनी पांडवांना संपत्ती, अतिशय अमाप अशी संपत्ती बहाल केली. राज्याच्या पुनर्घटने त्याची द्रव्य हवं होतं, सैनिकांच्या देखील वेतनाकरता द्रव्य हवं होतं. म्हणून वरदक्षिणेच्या रूपात अमाप अशी संपत्ती भगवंतांनी अर्पण केली. अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहाने यादव आणि पांडव यांच्यातले स्नेह संबंध खरंच अत्यंत दृढ असे झाले. हा विवाह पूर्ण राजकीय स्वरूपाचा होता असं म्हणता येत नाही. त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम लक्षात घेतलं तर वसुदेव पत्नी कुंती अगोदरच कुंतीच्या वंशात दिली गेलेली होती. ती मात्र कुंती भोज राजाची मुलगी म्हणून, दत्तक मुलगी म्हणून कुरूंच्या वंशात गेलेली होती. ही परत एकदा यादव कुलातली अजून एक मुलगी कुरूंच्या वंशामध्ये आली. पूर्वी संबंध जुळलेले होते, ते पर्यायाने जुळलेले होते. आता भगवंतांनी हे संबंध जुळवले. भगवान श्रीकृष्णांचं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याचा प्रभाव इतका अगाध होता की आपल्या कार्यासाठी, पांडवांच्या प्रतिष्ठेसाठी त्यांना केवळ राजकीय विवाह घडवून आणण्याची आता आवश्यकता राहिलेली नव्हती. या विवाहाच्या माग भगवंतांची जी योजना आहे, त्या योजनेचा जर विचार करायचा झाला तर सर्व महाभारतकालीन युद्धाचा संहार असून सर्वंकष असा जो नाश झाला, त्या नाशातून फक्त अर्जुन आणि सुभद्रा यांच्या वंशाचा विजांकुळ म्हणजे परीक्षेची शिल्लक राहिला. उत्तरेचा मुलगा बाकी सगळ्या पांडव वंशीयांचं देखील पांडव सोडले तर संहार त्या युद्धामध्ये झाला. हे जर पाहिलं तर सुभद्रा आणि अर्जुन यांचा जो विवाह भगवंतांनी लावून दिला, त्यामुळे पुढे पांडव वंश टिकून राहिला असं लक्षात येत. काही दिवस इंद्रप्रस्थात राहून पांडवांचा निरोप घेऊन बलरामांसह सर्व यादव द्वारकेला परत आले. जाताना युधिष्ठिराने देखील सर्वांना यथोचित अशी वस्त्र अलंकार अर्पण केले. श्रीकृष्ण मात्र परत एकदा दीर्घकाळ आपला प्रिय सखा अर्जुनाबरोबर इंद्रप्रस्थ नगरीत राहिले. एके दिवशी अर्जुनाने श्रीकृष्णांना म्हटलं की उष्मा खूप झालेला आहे, यमुना नदीत स्नानासाठी म्हणून जाऊया. श्रीकृष्ण म्हणाले, माझी खूप दिवसापासून यमुनेत स्नान करण्याची इच्छा आहे. युधिष्ठिरांची अनुमती घेऊन दोघही अन्य दुर्धांसह यमुनाच्या तीरावर गेले. द्रौपदी सुभद्रा आधी स्त्रिया देखील झालेल्या होत्या. तिथल्या प्रासादात सर्व स्त्रिया गटा गटाने गप्पा गोष्टी करत गायन वादन करत रमलेले असताना श्रीकृष्ण आणि अर्जुन जवळच्याच एका अत्यंत मनोहर अशा प्रदेशामध्ये गेले. अनेक विषयांवर बोलत चर्चा करत असताना एक तेजस्वी उंच सुदृढ ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उपस्थित झाला. तो जवळ आल्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही उठून उभे राहिले. त्यांनी त्या तेजस्वी ब्राह्मणाला हात धरून वंदन केलं. तेव्हा ब्राह्मण असं म्हणाला की मी सदा सर्व काळ अपरिमित भोजन करणारा असा एक ब्राह्मण आहे. तुम्ही एक वेळ भोजन करून मला तृप्ती द्या, हीच भिक्षा आज मी तुम्हाला मागतो. कृष्णार्जुनाने म्हटलं की कोणत्या अन्नाने आपण तृप्त व्हाल ते सांगा, त्या प्रकारचा प्रयत्न आम्ही करू. तेव्हा त्या ब्राह्मणाने असं म्हटलं की मला अग्नीची मला अन्नाची भूक नाही, तुम्ही मला अग्नी समजा, मला अनुरूप असं अग्नीला अनुरूप असं अन्न मला द्या. पुढं त्या अग्नीने असं सांगितलं की मला हे सगळं खांड वन भक्षायचं आहे, हे वन इंद्राचं आहे, या वनात इंद्राचा सखा तक्षक नाग आपल्या परिवारासह राहतो, इंद्र या वनाचं रक्षण करत असतो, तुम्हालाही राज्य म्हणून हेच वन मिळालेलं आहे. मी अनेक वेळेला या वनाचं भक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण या तक्षकाच्या प्रेमापोटी मी प्रज्वलित झालो की इंद्र वृष्टी करवतो, मी या वनाला जाऊ शकत नाही. असं म्हणतात की राजा श्वेतकीच्या यज्ञामध्ये ओळीने 12 वर्ष पर्यंत सुखाची संततधार स्वीकारून प्राशन केल्यामुळं अग्नीला स्वतःलाच अग्निमान्य आलेलं होत. तो निस्तेज झालेला होता. कोणाच्याही यज्ञामध्ये तो म्हणाव्या तशा आहुती स्वीकारेन असं झालेला होता. त्याला आपल्या अन्नाबद्दल अरुची निर्माण झालेली होती. अग्नि मग ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला त्यांनी आपली व्यथा सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले की खांडवनात सर्व प्रकारचे जीवजंतू येऊन बसलेले आहेत, त्यांच्या मेघाने तृप्त होऊन तू स्वस्थ होशील, शीघ्र जा आणि खांडवन चारून परत एकदा निरोगी होऊन जा. त्याप्रमाणे अग्नि खांडवनात गेला, प्रज्वलित झाला, वन भक्षायला लागला. शेकडो हत्ती असंख्य नाग अन्य प्राण्यांनी आपल्या परीने पाणी टाकून ती आग ताबडतोब विझवून टाकली. कैक वेळेला असा प्रकार झाला. असं झाल्यावर अग्नि पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की काही काळ तू प्रतीक्षा कर. पृथ्वीवर नर नारायण अवतार घेणार आहेत, त्यांच्या सहाय्याने तुला हे खांडवन भक्ष पाहिजे. कालांतराने नर नारायण ऋषींनी अवतार घेतल्याचं जाणून अगदी ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणाले की हे अग्नि विभाव असो आदिदेव नर आणि नारायण मुनी ज्या वेळेला देवांचं कार्य सिद्ध करण्यासाठी मनुष्य लोकात खरोखरच अवतीर्ण झालेले आहेत ते तिथं अर्जुन आणि वासुदेव या नावाने ओळखले जातात. दोघेही खांडवनाजवळ बसलेले आहेत. ती संधी तू साध, त्यांच्याकडे जा, सहाय्य करता म्हणून याचना कर. त्यांचं जर सहाय्य मिळालं तर इंद्रादी देवांनी रक्षिलेलं हे जे वन आहे ते वन तू सहज जाळू शकशील. तुझं अग्निमान्य देखील दूर होईल. त्याप्रमाणे अग्नी कृष्ण अर्जुनांकडे आलेला होता. अग्नीचं हे निवेदन ऐकून अर्जुनाने म्हटलं की भगवान माझ्याजवळ अनेक दिव्य अस्त्र आहेत, त्याच्या योगाने मी अनेक योद्ध्यांबरोबर युद्ध करू शकतो, पण माझ्या बाहुबलाला अनुरूप असं धनुष्य मात्र माझ्याजवळ नाही. अक्षय असा बाणांचा साधा माझ्याजवळ नाही. त्या सर्वांना वाहण्या योग्य असा शक्तिशाली उत्तम रथ अजून मला मिळालेला नाही. मी वेगवान श्वेतवर्णी श्वेत अश्वांनी युक्त असा तेजस्वी रथ इच्छितो. भगवत गीतेमध्ये देखील याच श्वेतवर्णी श्वेत अश्वांच्या रथाचं पुढे वर्णन आलेलं आहे. तसंच अत्यंत सुदृढ धनुष्य आणि अक्षय भाते देखील मला पाहिजे. तसंच अर्जुन म्हणाला की तुम्ही ज्यांना नारायण म्हणला आहात त्या श्रीकृष्णांच्या जवळ त्यांच्या बदल पराक्रमाला अनुरूप असं एकही शस्त्र सांप्रत काही नाही. की ज्याच्या योगाने ते आणि मी आम्ही दोघं नागांना पिशाच्यांना युद्धात मारू शकू, म्हणून या कार्याच्या सिद्धीसाठी काय करायचं ते मला सांगा. अर्जुनाने असं म्हटल्यानंतर अग्नी दर्शनाच्या इच्छेने वरुणाचं चिंतन केलं. वरुण उपस्थित झाल्यावर अग्नी म्हणाला की सोमराजाने दिलेलं दिव्य धनुष्य आणि अक्षय असे मला शंकर आहे. तसंच मला एक कपिध्वज रथ हवा आहे. गांडीव धनुष्य अर्जुन आणि चक्रान वासुदेव माझं महान कार्य सिद्ध करतील, म्हणून तू मला हे सर्व दे. अग्नीचं म्हणणं मान्य करून वरुणाने तात्काळ धनुष्यातील सरत्न असणार असं गांडीव धनुष्य दोन अक्षय भाते दिव्य अश्व जुंपलेला एक रथ वरून आम्ही अग्नीला दिला. त्याच्यावर श्रेष्ठाचा कपी हनुमान विराजमान झालेला होता. वरुणाने दिलेलं ते गांडीव धनुष्य कसं होतं याचं वर्णन करताना महाभारतकार म्हणतात की ते अद्भुत होत, त्याच्यात मोठी शक्ती होती. ते धनुष्य यश आणि कीर्ती वाढवणार होत. कोणाच्याही अस्त्र शस्त्राने ते तुटू शकत नव्हतं. सर्व शस्त्रांना नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या धनुष्यात होत. सर्व आयुधांपेक्षा ते मोठं होत. शत्रू सैन्याला विदीर्ण करणार ते एकच धनुष्य अन्य एक लक्ष धनुष्याचं समान होत. ते धनुष्य धारण करणाऱ्या राष्ट्राची अभिवृद्धी करणार असं ते धनुष्य होत. अग्निने श्रीकृष्णांना एक वज्रनाभ चक्र दिलं आणि म्हटलं की हे मधुसूदना या चक्राच्या मदतीने तू युद्धामध्ये अमानवी प्राण्यांना देखील जिंकशील, याच्यात मला काही संशय नाही. ज्या ज्या वेळी हे चक्र तू शत्रूवर चालवशील त्या त्यावेळी ते शत्रूला मारून स्वतः कोणत्याही अस्त्राने प्रतिहत न होता परत तुझ्या हातात परत येईल. अर्जुनाचं जे प्रसंगावधान होत आणि संभाषण चातुर्य होत ते या प्रसंगावरून दिसून येत. अग्नीला आपली मदत हवी आहे असं म्हटल्यानंतर पुढच्या कार्याला आवश्यक अशी शस्त्रास्त्र अर्जुनाने अग्नी देवाकडून मिळवली. तो प्रसंगावधानी होता, बुद्धिमान होता, प्रतिभावान होता, सावध होता, संवाद कुशल होता. त्यामुळे स्वतः करता कायम स्वरूपी तेजस्वी रथ, धनुष्य, अक्षय भाता, दोन भाते त्यांनी घेतले. पण श्रीकृष्णांसाठी देखील त्यांनी चक्र मिळवलं. अशा रीतीने भगवंताकरता देखील मदत, या निमित्ताने अर्जुनाने केली असं दिसत. कारण याच प्रसंगाच्या नंतर जो राजसूय यज्ञ झाला काही काळाने, त्या यज्ञाच्या वेळेला याच चक्राने भगवंताने शिशुपालाचा वध केला. कौरवांच्या सभेमध्ये जेव्हा दुर्योधन भगवंतांना कैद करण्याची भाषा बोलायला लागला, तेव्हा ज्या चक्राचा सर्व कौरवांसमक्ष शिशुपालाचा वध केलेला होता, ते चक्र परत भगवंतांनी हातात धारण केलेलं दुर्योधनाने पाहिलं. अशा प्रकारे खांडवन दहनाकरता म्हणून अग्नि देवाकडून वरुण देवांनी अग्निदेवांना आणि अग्निदेवांनी नरनारायणांना जी शस्त्रास्त्र दिली, त्याचा उपयोग पुढं सर्व जीवनचरित्रामध्ये झाला. हा खांडव दहनाचा प्रसंग आपण पुढच्या वेळेला बघतो. हरी ओम. दोन मिनटं शांत बसूया, श्रीकृष्णांचं स्मरण करत बसूया. अशी भावना करू की ते हृदय काय आपण आपल्या चिदा भाषामध्ये आहे, आपल्याला अभय देत आहे, आशीर्वाद देत आहे, आपल्यावर कृपा करत आहे.